नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्र खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी छत्तीसगड मदल्या बस्तराच्या विभागीय मुख्यालय आशिल्ल्या जगदलपुरांत बस्तर पांडू महोत्सवाचें उक्तावण केलें. उक्तावण कार्यावळींत उलयतना राष्ट्रपतींनी म्हळें की बस्तरांतले लोक ह्या उत्सवा सारकी जीण जगतात.
छत्तीसगढ के लोगों के लिए, आदिवासियों के लिए, अंडर प्रिविलेज के लिए समर्पित है, इसीलिए मुझे लगता है इसका सुविधा लेना चाहिए. और
बस्तर पांडू महोत्सवाच्या माध्यमातल्यान देश आणि जगात बस्तर प्रदेशाच्या समृद्ध आदिवासीची संस्कृतीची झलक मिळता. छत्तीसगडचे राज्यपाल राम इंडेका आणि मुख्यमंत्री विष्णू देवसाई हे यावेळी उपस्थित आशिले. छत्तीसगडच्या विकास कामाविषयी आणि माओवादाविषयी उलयताना राष्ट्रपतींनी म्हणे,
सरकार छत्तीसगड के लोगों के लिए, आदिवासियों के लिए एक क्षेत्र.
बस्तर पांडू महोत्सव अंतर्गत 9 फेब्रुवारी मेरेन विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करतात. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह आणि भारत अमेरिका व्यापार अंतरिम व्यापार कबलातीचे कौतुक केले आणि म्हणा की कबलातीक लागून भारतीय शेतकऱ्यांना पुरे संरक्षण दिला. चौहान आणि दुग्धजन्य पदार्थ, धान्य आणि भाजी यासारख्या उत्पादनात शेतकऱ्यांक सुरक्षितता दिवपाचेर उजवाड घालो आणि शेतकऱ्यांचे हित अत्यंत महत्वाचे असा असे म्हणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मलेशियाच्या 2 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर गेल्यात. त्यांच्या प्रस्ताव निवेदनात त्यांनी म्हणा की मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम हांच्याकडेन त्यांची चर्चा संरक्षण आणि सुरक्षेतले सहकार्य वाढवून आर्थिक आणि नाविन्यपूर्ण संबंध मजबूत करप आणि परस्पर हिताच्या उदेत्या क्षेत्रात सहकार्य वाढवून हाजेर केंद्रित असतले. या भेटीवेळार प्रधानमंत्री मोदी आज सांजे क्वालालंपूर हांगा सलामत दातांग मोदीजी या सामुदायिक कार्यावळीत उपस्थित असतात. या कार्यावळीत सुमार 15,000 भारतीय डायस्पोराचे सदस्य सहभागी झाल्यात. प्रधानमंत्री मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम हांच्या जोडपालवान डायस्पोरा कार्यावळीत उलोप केले, जे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंधांची वाढती उदारता आणि खोलाय प्रतिबिंबित करता. मलेशियातल्या भारतीय समुदायाच्या महत्वाच्या भूमिकेचे उजवाड घालताना प्रधानमंत्र्यांनी म्हणे की डायस्पोरा भारत आणि मलेशियामधलो बरो संबंध म्हणून काम करता आणि त्यांच्या इतिहासिक इष्टागतीचो एक घटमूट आधारस्तंभ असा असे त्यांनी मुखार म्हणे. 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प देशाचा GDP वाढवप, दर्जेदार उत्पादन वाढवप, मुळावी सुविधा मजबूत करप, गरीब आणि उपेक्षितांचे उत्थान करप, तरणाट्यांक सक्षम करप आणि बायलांच्या फुडारपणाखाला विकासाक प्रोत्साहन देवप हाचेर लक्ष केंद्रीत करता असे पुदुचेरीतील पत्रकार परिषदेत उलयताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी म्हणा, अर्थसंकल्पात तरणाट्यांक केंद्रस्थानार दवरला आणि देशाच्या विकासाच्या मुखावेल्या स्तरार व्हरपाक ताचे योगदान वापरपाचे उद्दिष्ट असा. अंतरिम कबलातीच्या चौकटीक लागून परस्पर फायदेशीर भारत अमेरिका व्यापार भागीदारी साकार जातली असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला. सोशल मीडिया पोस्टार डॉ जयशंकर हांणी म्हळें की या चौकटीक लागून भारतीय निर्यातदारांक बाजारपेठेत अधिक प्रवेश आणि संधी मेळटली. मेक इन इंडियाक प्रोत्साहन दिवपी नवीन संधी उघडल्यात. मजगती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि भारत अमेरिका अंतरिम व्यापार कबलातीचे वर्णन भारताच्या आर्थिक प्रवासात एक धोरणात्मक टप्पो दर्शवपी एक महत्वाची चौकट म्हणून केला. संसारातले एक व्हडले प्लास्टिक प्रदर्शनापैकी एक प्लास्ट इंडिया 2026 नवी दिल्लीत चालू असा. उत्पादनाच्या फुडारपणाखाला वाढ आणि व्हड्या प्रमाणात रोजगार निर्माण करपा खातीर उत्पादन आधारित वाढ तयार करपाचेर 6 दिवसांच्या कार्यावळीचो हेत असा. भारत आणि श्रीलंका संयुक्तपणान आयोजित करपी ICC दादल्यांच्या T20 विश्वचषक 2026 आज सुरुवात झाल्या. पाकिस्तान आणि नेदरलँड हांच्या मधली सुरुवातीची मॅच कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबात झाली. दुसरी मॅच दनपारा 3 वरांचेर कोलकाता हांगाच्या इडन गार्डन्सात वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंड मधी झाली आणि आता 7 वरांचेर भारत आणि US मधी खेळ सुरू जातलो. भारतीय हवामान विभागान आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात दाट धुगे उरपाचो अंदाज उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावल्यो राष्ट्रीय खबर आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 चे. नमस्कार.